हेलो।
हाँ अभिषेक,
हाँ नमस्ते, हाउ आर यू? बस बस, काय झालं का मॅडमशी बोलणं? मग तुमचं एव्हरीथिंग इज स्टॉप्ड? नाही, आपण तसं म्हणजे तोच पर्टिक्युलर 705 जर आपल्याला करायचा असेल ना टावर ए मध्ये, वी कॅन डू ऑनलाईन प्रोसेस एनी टाइम. यू कॅन ट्रान्सफर 1 लाख रुपीज, आय कॅन होल्ड द फ्लॅट, आय कॅन रेट लॉक इट विद वन अलॉटमेंट लेटर मेल वरती पाठवतो. आय कॅन डू एव्हरीथिंग ऑनलाईन. चालेल, कधीपर्यंत करायचं सांगता? माझं तर मत होतं 1 लाख रुपये ट्रान्सफर करून फ्लॅट तर होल्ड करून घ्या, 59 मध्ये मिळतोय ऑनलाईन. मग ह्या फर्स्ट 1 एप्रिल मधच्या आसपास भेटूयात, मग 31 मार्च नंतर.